श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 130वा श्लोक आहे. मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्य संकल्प जीती वसावा, जनी जल्प विकल्प तोही त्यजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. बघा काय सांगतात, काय नसावं काय वसावं. अल्पसंकल्प जरा देखील नको, कारण हे संकल्प नश्वर गोष्टीबद्दल केले जातात नेहमी. सत्य संकल्प असेल तर ठीक आहे, किंवा मला सब प्राप्त करून घ्यायचा त्याला शोधायचं आहे, हरकत नाही. पण आपल्या भलत्या गोष्टीचे संकल्प सुरू असतात. अमुक एक गोष्ट सापडत नाही, गेले मिळायला. अमुक एक गोष्ट मिळायची, गेले दुकानात, शोधते 10 दुकानं शोधून ती वस्तू मिळवल्याशिवाय न चैन पडत नाही. काय मिळालं त्याच्यातून? काय नाही. खरा आनंद समाधान मिळायचं असेल तर सत्य संकल्प पाहिजे. सत वस्तू जी आहे तिची प्राप्ती करून घ्यायची आहे, हा संकल्प करून त्या दिशेनं जायला पाहिजे. म्हणून मला अल्पसंकल्प थोडासा असेल, नश्वर गोष्टीचा, लौकिक गोष्टीचा, तोही नसावा, जरा देखील नको. पण मना सत्य संकल्प चित्ती वसावा. बघा, मनाच्या वेळची पातळी चित्ताची आहे, आत आत जाणाऱ्या जास्ती. मनात अनेक गोष्टी येतात, पण त्याच्यावर चिंतन घडलं की त्याचं चित्त होतं, आत जाऊन बसतं, आणि मग ते लवकर बाहेर निघत नाही. कारण कानावर अनेक गोष्टी येत असतात, पण त्यातली एखादीच गोष्ट आपल्या चित्तात जाऊन बसते, त्याच्यावर चिंतन घडतं, बुद्धीमध्ये ती स्थिर होते, आणि मग ती बाहेर पडत नाही लवकर. म्हणून सत्यसंकल्प मात्र चित्तात ठेवा, आणि मनात येणारे जे संकल्प असतील ते बाहेरच्या बाहेरच घालवायचे. 10 संकल्प आले बाहेरच, एखादा जर सत्यसंकल्प आले तर चित्तात घट्ट धरून ठेवायचं, हा चांगला संकल्प आहे, त्याला सोडता कामा नाही. आज वाटलं आहे मला अमकं करायचं आहे, बस आता आजपासून मी करणार आहे, ध्यानाला बसायचं आहे, ठरवलं आता, सुरू केलं ते आपण, नाम घ्यायचं आहे, घेणार आहे, रोज एवढ्या ओव्या वाचायच्या आहे, ठरवलं आहे, तेवढं करणार आहे. त्यामुळे सत्यसंकल्प जो आहे, सत मिळवून देणारा संकल्प जो आहे, तो चित्ती वसावा. जनी जल्प विकल्प तोही त्याजावा. आणि लोकांमध्ये बसून जल्प म्हणजे बडबड, निरर्थक बडबड. आपणही स्वतःला पाहावं, सकाळपासून आपण जे बोलत असतो त्यातलं किती बोलणं हे अगदी ग्रहण करून मनात ठेवण्याजोगं असतं कुणाच्या? व्यर्थ बडबड असते. असं झालं, तसं झालं, हा असं म्हणला, तो तसं म्हणला, मला असं वाटतं, तुला असं वाटतं, काही त्याच्यात निष्पन्न होत नाही. पण आपल्या तोंडची वाफ जाते, दुसऱ्याला कटकट, आपल्याला कटकट. म्हणून आपल्याला नेहमी सांगितल्या, साधकावस्थेत मौन धारण करावं, हा नामामध्ये राहावं, हाताने काम करावं ना, जे आपलं काम असेल. बसून राहावं असं सांगितलं नाही आहे, पण काम करताना बडबड केलीच पाहिजे असं काही नाही आहे. उलट जी व्यक्ती जास्त बडबड करते त्याचं कामही धड होत नाही, इतर लोकही त्याचं ऐकत नाहीत. मुलं देखील म्हणतात, आई आमची ना नेहमीच बडबडत असते, काय लक्ष द्यायचं कारण नाही तिच्याकडे. असं नाही, आपण थोडकंच मोजकंच जर बोललो तर त्या शब्दाला महत्त्व येतं. त्यामुळे विचारपूर्वक नेमकंच बोलणं जे आहे ते, आणि इतर वेळा मुखात नाम ठेवलं ते वेडंवाकडं बोलणं मुखातून येणारच नाही. जे योग्य असेल तेवढंच येईल. कुणाची निंदा, टीका, टवाळी, याचं काय झालं, त्याचं काय झालं, अवांतर बडबड, ही येणार नाही. बोलण्याचं काही काम नाही आता त्या गोष्टीचं, एकूणाच्या आठवणी काढायच्या, त्याच्याबद्दल बोलत राहायचं, काही संबंध आहे का आता? नाही आहे. म्हणून आपणच आपल्याला तपासावं की आपण किती व्यर्थ वेळ घालवत असतो, किती व्यर्थ बोलत असतो, शक्ती त्यासाठी खर्च करत असतो, आणि साधनेला वेळ नाही म्हणतो. वेळ जर काढायचा ठरवला, प्रत्येक मिनिट जर का आपण कारणी लावायचं ठरवलं, तर आपल्या कितीही व्यस्त जीवन असलं तरी त्याच्यातून आपण याच्यासाठी वेळ काढू शकतो. तसं जर आपण ठरवलं तर आपण साधनेमध्ये प्रगती करू शकू. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, जनी जल्प विकल्प तोही त्याजावा. आणि मग काय करावं? रमाकांत एकांत काळी भजावा. एकांतात या रमाकांताचं, भगवंताचं भजन करावं. भजन करणं ह्याचा अर्थ, भज म्हणजे समरस होणं, भगवंताच्या इच्छेशी समरस व्हावं. आणि भगवंताची इच्छा काय आहे? ग्रंथातनं पहा काय हवं आहे त्याला, भगवंताला. आपण कसं व्हावं असं त्याला वाटत आहे, तसं होणं म्हणजे त्याची इच्छा पुरी करणं. सद्गुरूंना काय हवं आहे ते समजून घेऊन त्याप्रमाणे आपले आचार विचार ठेवणं म्हणजे सद्गुरूंची कृपा लाभणं. नुसतं देवापुढे नमस्कार घातले साष्टांग लोटांगणी गेल्या म्हणजे त्याची कृपा होईल असं समजू नये. देवाच्या इच्छेने वर्तावे, इच्छेने, त्याची इच्छा काय आहे आणि देव करील ते मानावे, त्याच्याप्रमाणे वर्तन करा आणि जे घडेल मान्य आहे. असं असं झालं परमेश्वराची इच्छा, त्यांनी जे केलं असेल ते कल्याणाचंच असणार, मला कळत नाही आता, पण तो जे करील ते माझ्या कल्याणाचं असणार अशी पक्की विश्वास निष्ठा त्याच्या ठिकाणी ठेवाय. आणि एकांत काळी जे म्हटलं आहे तर प्रत्येकाला सारखा एकांत मिळेलच असं नाही, पण लोकांतामध्ये सुद्धा एकांत कसा साधायचा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हळूहळू आहेत आजूबाजूला लोक, पुष्कळ आहेत रस्त्याने, पुष्कळ मंडळी असतात आजूबाजूला, काय संबंध येतो आपला? आपण आपल्या विचारात पुन्हा जाऊ शकतो का? नाही. तसं लोकांतात घरात देखील अनेक मंडळी ज्याचे त्याचे काय काय बोलत असतात, करत असतात, त्याही स्थितीमध्ये आपला एकांत भंग होऊ देता कामा नये. परमेश्वराचं आपलं अनुसंधान आत आहे ते सुटता कामा नये, आतही ते अनुसंधान ठेवावं आणि बाहेरही बघताना अखंड परमेश्वराचं अनुसंधान ठेवावं. अनुसंधान हा महत्त्वाची गोष्ट आहे. सोहमचं अनुसंधान हा जो बोध करून दिलेला आहे त्या बोधाचं अनुसंधान, त्याच्यावरचं चिंतन हे करत करत देहाने आपली जी कामं आहेत ती करावी. असं जर केलं तरच आपल्याला ह्याच्यामध्ये प्रगती करता येईल. पण मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा, जनी जल्प विकल्प तोही त्याजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. जय जय रघुवीर समर्थ.